विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज एकमतानं मंजूर झाला. हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुण्यातल्या मंगळवार पेठेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगतची 2.5 एकर जागा त्यांच्या स्मारकासाठीच राहील यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊन ही जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या पुणे दौऱ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्यानं स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाल्याची भावना शिष्टमंडळातल्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. जागतिक हवामान दिन काल साजरा झाला. यानिमित्त पुण्यात शिवाजीनगर इथल्या हवामानशास्त्र विभागाच्या परिसरात आज प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात हवामानशास्त्र विभागाशी निगडीत विविध उपकरणं हवामान प्रणाली देशातल्या विमानतळांवर असणारी हवामान मार्गदर्शक स्थानकं याचबरोबर पुण्यातील हवामान विभागाच्या वतीनं अंटार्क्टिकामध्ये चालवण्यात येणाऱ्या अभ्यास मोहिमा याविषयीची माहिती देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 76,39,852 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यानं आघाडी घेत 5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे तर नाशिक जिल्हा 4,50,640 ओळख क्रमांक देऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्यात एकंदर 4,34,632 शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. विख्यात लेखक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं कॅलिडोस्कोप जयवंत दळवी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. उद्या संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन गिरीश जयवंत दळवी यांच्या हस्ते होणार असून जयवंत दळवी यांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम आणि अभिवाचन होणार आहे. राज्याच्या विविध भागात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पुण्याच्या काही भागात जीबीएसचे रुग्ण आढळल्यानं शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची स्वच्छता पुणे महापालिका करत आहे. आतापर्यंत 144 पैकी 60 टाक्यांची स्वच्छता केली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी आज पत्रकारांना दिली. पुणे शहरातल्या 300 अधिक मोठ्या गृहप्रकल्पात उभारण्यात आलेल्या सांडपाणी आणि मैला पाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी पुणे महापालिका धोरण तयार करणार आहे. या प्रकल्पांचा दर्जा त्यांची क्षमता आवाज बंद प्रकल्पांच्या दंडांच्या रकमेत वाढ आदींचा समावेश आहे. या संदर्भात पुणे महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पुणे महापालिकेत 26,000 कोटी रुपयांचा केबल वाहिनी गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराबाबत पुणे महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई केली नसल्याचं माने यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी पोलीस सहआयुक्त रंजन कुमार यांना निवेदन पाठवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि केंद्र सरकारचं पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत लोकोत्सव या 3 दिवसीय उत्सवाचा चिंचवड इथं समारोप झाला. महाराष्ट्र आणि ओरिसा राज्यातील संस्कृतीचं दर्शन या उत्सवात सादर करण्यात आलं. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीनं विविध वयोगटांसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ओम रानगुडे, आशी दलाल, प्रीतिका नंदी, रेयांश यादव, मितांश देशमुख, वरद मोरे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला. स्विसलीग पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेत 6 फेऱ्या पार पडल्या. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 17.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.